प्रकरण 47, आपण पांथस्थ। काही कामानिमित्त आपण परगावी जातो, तिथेही आपल्या गावातल्याप्रमाणेच माणसं असतात, जनावरं असतात, घरे, दारे, वसाहती, वाहनं इत्यादी सर्व काही तसेच असते। कित्येकदा तर परगावी आपल्याला उपलब्ध असलेली व्यवस्था आपल्या गावातल्यापेक्षाही अधिक चांगली आणि सुखसोयींनी युक्त असते। काही दिवस तिथे बरेही वाटते, आपण रमतो देखील, परंतु आपल्या गावाविषयी असलेली ओढ अंतरात कायम असते। विशिष्ट कामाकरताच किंवा कामापुरताच मी परगावी आलो आहे याची जाण मनात स्थिर असते। का बरं, असं का व्हावं? तसं पाहिलं तर दोन्ही गावं या दृष्टीने सारखीच ना। आपल्या सर्व इच्छांची पूर्तता आपल्या गावाप्रमाणेच परगावी देखील होत असतेच ना। तथापि अनेक जनांच्या समुदायात देखील आपल्याला एकाकी वाटते, कारण माणसं अनेक असली तरी आपल्या गावातील एकेका माणसाकडून जे प्रेम, जी सुरक्षितता आपल्याला लाभलेली असते, त्या दोहोंचा परगावी अभाव असतो। जसं समुद्राच्या अथांग जलाशयात मनुष्य पाण्या वाचून मरतो, तसेच परगावी माणसेच असली तरी वात्सल्याची तहान मात्र भागत नाही। प्रेम, वात्सल्य, ऋजुता, सौहार्द्र आदीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या गावी किंबहुना प्रत्यक्ष आपल्या घरी तरी ते लाभते का? अगदीच लाभत नाही असं म्हणता येणार नाही, पण जे लाभते ते वरपांगी असते। प्रत्येक जण स्वतःला सावरून उरलेलंच दुसऱ्याला देत असतो, सर्वस्व कुणीच कुणाला देत नाही। एक माता हीच त्याला अपवाद असते, परंतु तिलाही कार्यक्षमतेच्या मर्यादा असतात। बालक पोटात असताना तर ती देखील मुद्दाम काहीच करत नसते, सहजच घडत राहतं। प्रसूतीनंतर जरूर करते, तेव्हा मात्र प्रेम संरक्षणाचं कवच आपल्या बालकाभोवती गुंडाळताना स्वयमेव मर्यादा पडतात, कारण तीच स्वतः उसनी असल्यागत असते। कुठून तरी तिला बळ घ्यावं लागतं, शारीरिक असो वा मानसिक असो, तसंच आर्थिक वा इतर कुठलंही असो। स्वतः बलवंत झाल्याखेरीज ती आपल्या बाळाला बलप्रदान करू शकत नाही, म्हणजे ती देखील परावलंबीच नाही काय? परगावी असताना आपल्या गावाची ओढ असण्याचं सर्वात मोठं कारण हेच की आपण परगावी परावलंबी असतो। आपल्या गावी देखील प्रत्यक्ष माता जी मुलाला सांभाळते, ती सुद्धा जर परावलंबी असेल तर ती परगावीच असल्यासारखी नाही का? जिथे परावलंबित्व आहे ते गाव आपलं असत नाही। प्रत्येक जीव मात्र असाच परावलंबी नाही का? प्रत्येक जण आपल्या घरी जरी असला तरी इतर सुखसोयी तर सोडाच, परंतु केवळ जगण्याकरता तो परावलंबीच असतो। नितांत आवश्यक असं हवा, पाणी, अन्न हे कुठलाही प्राणीजात स्वतः निर्मू शकतो काय? म्हणजेच आपण कुणीही असा आणि कुठेही असा, परावलंबित्व हे आहेच आहे। आपण प्रवासात असताना जेव्हा मुक्काम करतो तेव्हा शरीर तथा मनाला बोचणारी सर्वात टोकदार गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे परावलंबित्व। लॉज असो वा धर्मशाळा, आसरा मिळाला तरच शांत जीवाला पडता येईल। खानावळ असो वा घर असो, चार घास उपलब्ध झाले तरच भुकेलेला जीव शांत होईल। हेच परावलंबित्व। ते आपण आनंदाने सहन करतो ना, कारण आपण इथले राहणारे नाही याची जाणीव असते. आपण पांथस्थ आहोत हे उरात स्थिर झालेलं सत्य असतं. समग्र जीवन हा सुद्धा असाच प्रवास नाही का? गाडीतून नवख्या प्रदेशात उतरावं तसंच आपण अकस्मात जन्माला येतो. गाडीतील अपरिचित लोकांशी स्नेह निर्माण होतो तसाच आप्त आणि नातेवाईकांशी जिव्हाळा स्थापन होतो. इतर लोक गाडीतच असताना आपण एकटेच मुक्काम आला की गाडी सोडतो. त्याप्रमाणे लोकजीवनाचे सर्व व्यवहार पूर्ववत चालू असतानाच आपण एकटेच मृत्यूला मिठी मारतो. कुठून तरी आलो आणि कुठेतरी जायचं. आल्यापासून जाईपर्यंतच आपण पथिक प्रवासीच नाही का? या जीवनरूपी प्रवासात आपले गाव वा परगाव संभवतच नाही. आपण कायम पांथस्थ. जिथे टेकतो तिथेच विश्रांती. जेव्हा अखेरचे टेकतो ती चिरविश्रांती. तेच आपले म्हणजे आपल्या आत्मगृहाचं महाद्वार. ते गाठीपर्यंत आपण जे काय असतो तो पांथस्थ. सोहम हंसहा.